नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. रियो दी जेनेरियो हांगा G20 शिखर सभेत वांटेकार जाल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जायत्या देशांच्या फुडाऱ्यां वांगडा फलदायी चर्चा केली. महाराष्ट्रात 4 विधानसभा मतदारसंघात, झारखंडात दुसऱ्या टप्प्यातले तर पंजाबात 4 विधानसभा मतदारसंघातली पोटवेंचणूक फाल्यां जाता. आयजसावन शेंझनांत चीन ओपन मास्टर्स बॅडमिंटन सर्त सुरू. बीएसएसएफ ह्या संरक्षण दळाक शिमे रक्षण करपी पयले ही टॅगलायन फावो जाल्या. आता पुराय खबरो. रियो द जेनेरियो हांगा जावपी G20 शिखर सभेच्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ब्रिटन, इटली, फ्रांस, नॉर्वे, पोर्तुगाल, इंडोनेशिया ह्या सारख्या जायत्या देशांच्या फुडाऱ्यांक मेळून संबंध सुदारपाचे आनी घटमूट करपाच्या मार्गाचेर चर्चा केली. मोदी हांणी काल राती ब्रिटीश समकक्ष केर स्टार्मर हांचे कडेन फळादीक बसका घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगले की भारता खातीर ब्रिटना वांगडा सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करप हे व्हड प्राधान्य आसा. फुडल्या वर्सांनी हरित उर्जा, सुरक्षा, नवनिर्माण आनी तंत्रगिन्यान ह्या मळार दोनूय वटांनी वांगडा काम करपाक ते उत्सूक आसात. भारत आनी ब्रिटन वेपार तशें सांस्कृतीक संबंध घटमूट करपाक सोदतात अशें तांणी म्हळां. प्रधानमंत्री मोदी हांणी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांची भेट घेतली. ह्या वर्साचे सुरवेक पॅरीस ऑलिंपिक आनी पॅरिओलिंपिकेच्या यशस्वी आयोजना बद्दल तांणी तांचे कौतुक केलें. मोदी हांणी सांगले की अंतरिक्ष, उर्जा, एआय आनी हेर अशा फुडाऱ्याच्या वाठारांनी भारत आनी फ्रांस वांगडा काम करतले हाचेरूय तांणी भासाभास केली. तशेंच मोदी हांणी तांची इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली आनी तातूंत संरक्षण, सुरक्षा, वेपार आनी तंत्रगिन्यानाच्या मळार दोनूय राष्ट्रांमदी संबंध घटमूट करपाचेर भर दिलो. संस्कृताय, शिक्षण आनी हेर अशा मळार सहकार कसो वाडोवचो हाचेरूय आपूण उलयल्याची माहिती मोदी हांणी सोशल मिडियाचेर दिल्या. तांणी सांगले की भारत इटली इश्टागतीन एका बऱ्या ग्रहा खातीर खूप योगदान दिवपाक शकतात. ह्या चर्चे वेळार दोनूय फुडाऱ्यांनी धोरणात्मक कृती आराखडो 2025-29 येवकार दिलो आनी दीर्घकाळ चलत आयिल्ल्या द्विपक्षीय संबंधांक अदीक चालना दिली. रियो द जेनेरियो हांगा जाल्ल्या G20 शिखर सभेत भूक आनी गरिबी आड जागतीक आघाडी सुरू करपा खातीर ब्राझीलाच्या G20 अध्यक्षाच्या फुडाकाराची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगले की हो सहयोगी उपक्रम अन्न सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर आनी संवसारभरातल्या असुरक्षित समाजाची उदरगत करपा खातीर एक म्हत्वाचें पावल आसा. ह्या यत्नाक भारताचो पुराय तेंको दिवपाची खात्री तांणी दिली. हाचे आदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी समाजीक समावेश आनी भूक आनी गरिबी आड झूज ह्या G20 शिखर सभेच्या पुराय सत्रात वांटो घेतिल्लो. ह्या निमतान उलयतना मोदी हांणी म्हळें की G20 मदीं एक पृथ्वी, एक कुटुंब, एक फुडार तितलोच प्रासंगीक आसा. फाटल्या वर्सा दिल्लीत जाल्ल्या शिखर परिशदेप्रमाण ब्राझीलान G20 शिखर सभेत लोककेंद्रीत घेतिल्ले निर्णय ब्राझीलाच्या अध्यक्षपदाच्या काळात चालूच उरतले अशें तांणी सांगले. फाल्यां महाराष्ट्रात जावपी विधानसभा वेंचणुकेची सगळी तयारी जाल्या. राज्यातल्या सगळ्या 288 जाग्यांखातीर मतदान एकाच टप्प्यात जातले. सत्ताधारी भाजपा फुडारपणाखाला महायुती आघाडी सत्ता तिगून दवरपाचो यत्न करता जाल्यार राज्यात पुनरागमनाची आस्त महाविकास आघाडी म्हळ्यार MVA बाळगिता. वट्ट 4136 उमेदवार रिंगणात आसात. तातूंत 2086 अपक्ष उमेदवार आसात. भाजपा 149, शिवसेना 81 आनी अजित पवाराच्या फुडारपणाखाला राष्ट्रवादी काँग्रेसीन 59 जाग्यांचेर उमेदवार उभे केल्यात. काँग्रेसीन 101, शिवसेना UTB 95, राष्ट्रवादी SP 86 उमेदवार उभे केल्यात. 23 नोव्हेंबराक मतांची मेजणी जातली. फाल्यां झारखंडात दुसऱ्या टप्प्यातले मतदान जातले आनी वेंचणूक सुरळीतपणान जावची हे खातीर गरजेची सगळी वेवस्था केल्या. ह्या टप्प्यात 12 जिल्ह्यातल्या वट्ट 38 मतदारसंघांनी मतदान जातले. 23 नोव्हेंबराक मतमेजणी जातली. मजगतीं पंजाबातल्या 4 विधानसभा मतदारसंघांनी फाल्यां पोटवेंचणूक सुरू जातली. काल प्रचाराचो निमणो दीस आशिल्लो. ह्या 3 कोनशांच्या लढतींत आपल्या रणशिंगाचो उत्तम वापर करून उमेदवारांनी मतदारांक आपल्या वटेन आकर्षित केल्यात. ह्या मळार आशिल्ले राजकीय पक्ष म्हळ्यार भारतीय जनता पार्टी भाजपा, काँग्रेस आनी राज्यातलो सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टी म्हळ्यार आप. राज्यातलो सगळ्यांत व्हडलो प्रादेशीक पक्ष शिरोमणी अकाली दल SAD हांणी पोटवेंचणूक लढोवपाची ना अशें पयलींच जाहीर केल्लें. होशियारपुरांतलो चाबेवाल, गुरुदासपुरांतलो डेरा बाबा नानक, श्री मुक्तसर साहिबांतलो गिद्धर बहा आनी बर्नाला अशा 4 मतदारसंघांतले सुमार 7 लाख मतदार पक्षाच्या उमेदवारांचे नशीब थारायतले. 23 नोव्हेंबराक मतांची मेजणी जातली. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आज गांधीनगरांतल्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठांत अखील भारतीय पुलीस विज्ञान काँग्रेसीच्या भांगरा महोत्सवाच्या आवृत्तीचें उक्तावण करतले. ह्या कार्यावळीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलूय वांटो घेतले. 2 दिसांच्या गुजरात भोंवडेर आशिल्ले शहा आयज जायत्या म्हत्वाच्या कार्यावळीकूय हजर रावपाचे आसात. मध्य प्रदेशात एका खाशेल्या उपक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भाषणां आनी राष्ट्रीय पांवड्यावेल्यो म्हत्वाच्यो कार्यावळी राज्यातल्या झाबुआ जिल्ह्यात भिली बोलीत अणकारीत करतात. प्रधानमंत्र्याचो रेडिओ कार्यक्रम मन की बात हाचे सयत वेगवेगळी भाषणां आता मेरेन भिली भाषेत अणकारीत जाल्यात. हातून शाळेच्या पावंड्या वेल्या पाठ्यपुस्तकांचो आस्पाव जाता. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात. ह्यो आसात कांय खेळां मळावेल्यो खबरो. आयएफएससी यूथ आशियाई गिर्यारोहण वस्तादपणांत भारताची जोगापुर्ती हिणे 18 वर्सां सकयल्या बायलांच्या स्पीड क्लायबींग सर्तीच्या अंतीम फेरयेंत रुप्या पदक जिखले. काल जमशेदपुरांत तिणें 9:10 तुलनेत 8:89 राष्ट्रीय विक्रम मोडलो. जोगापुर्ती अंतीम फेरयेंत इंडोनेशियाच्या अनिंदा कल्बी आर्सिला आड हारली आनी रुप्या पदक मेळ्ळे. मजगती दक्षिण कोरियाचो जिमीन हुआंग हाणें कांशा पदक जिखले. आयज सावन शेंझनांत चीन ओपन मास्टर्स बॅडमिंटन सर्त सुरू जातली. भारतीय शटलर आयज सर्तीत वांटो घेतले. भारताचो बी सुमित रेड्डी आनी एन सिक्की रेड्डी हांची मिश्र दुहेरीच्या 32व्या फेरयेंत अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आनी जेनी गाई हांचे कडेन लढत जातली. दुसरे वटेन भारताचे सात्वीक साईराज रंकी रेड्डी आनी चिराग शेट्टी चिनी तायपेचे यांग पो ह्युसियान आनी ली झे हुई हांच्या आड दादल्यांच्या दुहेरी सर्तीच्या पयल्या फेरयेंत आपली मोहीम सुरू करतले. दादल्यांचे एकोडीच्या 32व्या फेरयेंत लक्ष्य सेनाची लढत 7व्या मानांकीत मलेशियाच्या ली जी जिया आड जातली. ह्या दिसांच्या बायलांच्या एकोडी लढतीत पी व्ही सिंधू थायलंडाच्या सुपानिडा काते थोंगश हांच्या आड खेळटली. सलामीच्या सामन्यात आकार्षी कश्यप आनी जपानाची तोमोका मियाझाकी हांच्या आड खेळटली. जाल्यार मालविका बनसोडाची पयल्या फेरयेंत डॅनिश खेळाडू लायन हजमार्क कर्जासलफेल्ड आड लढत जातली. भारताच्या दुहेरीच्या पयल्या फेरयेंत ट्रिसा जॉली आनी गायत्री गोपीचंद हांची भारतीय जोडी ल्यू शेंगशू आनी टॅनिंग ह्या दुसऱ्या मानांकीत चीनाच्या जोडी आड झुजतली. बायलांचो आशियाई चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी 2024 आयज उपांत्य फेरयेंतलो खेळ जातलो. पयली उपांत्य फेरी दनपारा 2:15 सुरू जातली आनी राजगीर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमाचेर चीन मलेशिया आड खेळटलो. दुसऱ्या उपांत्य फेरयेंत सर्तीत सांजवेळा 4:45 भारत जपान आड खेळटलो. कर्णधार सलीमा टेटेच्या फुडारपणा खाला आशिल्लो भारतीय पंगड आतां मेरेन अजिंक्य थारला आनी 5 गुणां सयत गुणतालिकेंत आघाडीर आसा. राउंड रॉबिन लीग मॅचींनी यजमान भारतान आपले वर्चस्व दाखोवन 5 मॅची जिखल्यात. फाल्यां सांजवेळा 4:45 फायनल जातली. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणल्यार बीएसएफ ह्या संरक्षणाची पयली फळी आशिल्ल्या शीम सुरक्षा दळान शत्रूच्या प्रत्येक युक्तीक यशस्वीपणान उधळून लायत सिमेर संरक्षण करपी पयले आशिल्ल्याची टॅगलायन मेळ्ळ्या. पाकिस्तानाक लागून आशिल्ल्या पंजाबाच्या सिमेर मेकळ्या मैदानात प्रतिकूल हवामान आसून लेगीत बीएसएफ पहारो दिवपात कमी पडनात. बीएसएफच्या सुत्रांचो उल्लेख करून आमच्या जालंधर वार्ताहरान सांगला की बीएसएफान फक्त 2 अमृतसर तरणतारण गुरुदासपूर आनी फिरोजपूर ह्या सिमावर्ती जिल्ह्यांनी हेरोईनाच्या 3 खोप्यांसयत 9 ड्रोन उडयले आनी जप्त केले. तशेंच सीपीएफ हे कारवायेंत पंजाब पुलिसांक वांगडा घेतात. पंजाब सिमेचेर खर हवामान आसून लेगीत दोनूय सुरक्षा दळ शिमे पलतडी सावन नार्को सिंडिकेटांच्या नापाक मनसुब्यांक उद्ध्वस्त करतात. 20 सावन गोंयांत सुरू जावपा आशिल्लो इफ्फी महोत्सवांत अंदू 270 सिनेमा दाखयतले. ह्या इफ्फीत 81 देशांतले 180 सिनेमा दाखयतले जाल्यार 15 सिनेमांचो वर्ल्ड प्रिमियर 14 एशियन सिनेमांचो प्रिमियर आनी 106 इंडियन सिनेमांचो प्रिमियर जातलो अशी माहिती गोंयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. अंदू ऑस्ट्रेलिया देशाक कंट्री इन फोकसाचो मान फावो जाला. इफ्फीत नामनेचे संगीतकार एआर रेहमान सर्गेस्त गायक लता मंगेशकर हांकां सांगितीक कार्यावळींतल्यान श्रद्धांजली ओपतले. इफ्फीच्या फाटभुंयेर आयोजित कर्टन रिझर पत्रकार परिशदेंत मुख्यमंत्र्यांनी इफ्फी विशींची ही माहिती दिली. इफ्फीत वांटेकार जावपाक अजून मेरेन 6507 प्रतिनिधींनी नोंदणी केल्या. हो आंकडो आनीक वाडपाची शक्यताय आसा अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंयचो सावध ह्या सिनेमाची अंदू इंडियन पॅनोरमा विभागांत निवड जाल्या जाल्यार गोवा फिल्म सॅक्शना वरवीं 25 सिनेमांची निवड जाल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. जागतीक उत्तेजक विरोधी एजन्सी डब्ल्यूएडीएच्या सहकार्यान भारत नवी दिल्लीत ग्लोबल लर्निंग अँड डेव्हलपमेंट फ्रेमवर्क जीएलडीफी परिणाम व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित केला. 4 दिसांच्या प्रशिक्षणाची मोख डोपिंग विरोधी प्रक्रियेचे प्रमाणीकरण करप राष्ट्रांमदीं सहकार्य वाडोवप आनी संवसारीक खेळ अखंडता आराखडो मजबूत करप ही आसा. ह्या कार्यावळींत मालदीव म्यानमार नेपाळ मलेशिया थायलंड उझबेकिस्तान व्हिएतनाम फिलिपाईन्स ब्रुनेई किर्गिस्तान आनी लाओसयत 10 चड देशांतले डोपिंग विरोधी वेवसायीक आनी तज्ञांचो वांटो आनी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचो सहभाग आसतलो. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. रियो दी जेनेरियो हांगा G20 शिखर सभेत वांटेकार जाल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जायत्या देशांच्या फुडाऱ्या वांगडा फलदायी चर्चा केली. महाराष्ट्रात 4 विधानसभा मतदारसंघात झारखंडात दुसऱ्या टप्प्यातले तर पंजाबात 4 विधानसभा मतदारसंघातली पोटवेंचणूक फाल्यां जाता. आयज सावन शेनझेनात चीन ओपन मास्टर्स बॅडमिंटन सर्त सुरू. बीएसएसएफ ह्या संरक्षण दळाक सिमेर संरक्षण करपी पयले ही टॅगलायन फावो जाल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.